नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंय पुस्तक महोत्सवांतल्या चवथ्या दिसा साहित्य, इतिहास, कायदो, भास आनी गिन्यानाच्या फुडारा मदल्यान गिरेस्त प्रवासाचें उतर दिवन देशांतले कांय कुशळ व्यक्तिमत्व एकठांय आयले. ऑथर्स कॉर्नर ह्या सत्रांत स्टोरीज ऑफ द सोल, लायफ, डेथ एन्ड वॉट एन्ड्युअर्स ह्या सत्रांत लेखिका मेधा खासगीवाले हांणी संजय चक्रणे हांचे वांगडा संवाद सादतना मनशांक मरणाची भिरांत कित्याक आसता आनी हो भंय फकत भौतीक कुडी कडेन स्वताची वळख करपाक असो रुजला हाची तपासणी केली. ताचे उपरांत मुव्हींग टुवर्ड्स डिजिटल लायब्ररी ह्या सत्रांत गोंय सेंट्रल लायब्ररीचे संग्रहालयपाल डॉ सुशांत तांडेल हांणी फुडाकार घेतलो आनी वाचपाच्यो संवयो कश्यो वाडत आसता आनी बदलत्या काळाक लायब्ररींनी कशी जुळूंक जाय हाचेर भासाभास केली. फुडल्या सत्रांत अणकार आनी सुलभताय, साहित्य समाविष्ट करप हातूंत AI सयत अणकार आनी तंत्रगिन्यान साहित्याक विंगड विंगड प्रेक्षकांक चड सुलभ कशें करूं येता हाचो अभ्यास केलो. पुर्णानंद च्यारी हांचे कडेन संवाद सादतना गोपीनाथ विष्णू गावस हांणी AI साधना अणकार आनी आशय अनुकुलान कशी मदत करूंक शकता हाचेर भर दिलो. 2026-2047 ह्या काळांत भारताच्या उदरगतीचो विचार करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी सादर केल्लो अर्थसंकल्प विकसीत भारताची घटमूट बुन्याद रोवपी आसा अशें मत केंद्रीय बायलां आनी भुरगीं खात्याची मंत्री अन्नपूर्णा देवी यादव हांणी व्यक्त केलां. पणजे भाजप मुख्यालयान घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार त्यो उलयताल्यो. गोंयांक पर्यटन, सी फूड, नियार्त तशेंच शेतकी मळार केंद्रीय अर्थसंकल्पान केल्ल्या तरतुदीचो फायदो जातलो असो विस्वास मंत्री अन्नपूर्णा देवी यादव हांणी व्यक्त केला.
क्षेत्र को बढ़ावा देना, काजू कोको जैसे क्षेत्रों को बढ़ावा देना, यानी गोवा की अगर हम बात करें तो पर्यटन के क्षेत्र में भी गोवा को काफी से फायदा मिलेगा और उसके साथ साथ बेहतर ढंग से जैसे सी फूड एक्सपोर्ट के लिए ड्यूटी फ्री की बात की गई है, उसके साथ साथ वैल्यू कैप फ्री ऑन बोर्ड वैल्यू के लिए भी इसमें काफी सुधार किए गए हैं.
गोयचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे कडेन आपल्या ह्या भेटी दरम्यान उलोवप जाला. ह्या वेळार गोंयच्या बायलां आनी भुरगीं खात्याच्या कामाचो नियाळ आपणें घेतला अशें तांणी सांगलें. तातूंत आंगणवाडी केंद्र, भुरग्यांक सरकारा कडल्यान मेळिल्ल्या पौश्टीक आहार, बिगर गोंयकारांक आंगणवाडी वरवीं केंद्र सरकारा कडल्यान दिवपी येवजण्यांच्या लावाविशीं चर्चा जाली अशी म्हायती तांणी दिल्या. गोंय पुस्तक महोत्सव एक बऱ्यांतलो बरो महोत्सव आसा आनी ताका सगळ्यांनी भेट दिवची असो उलो नामनेची लेखिका प्राध्यापक माधुरी शांतबाग हांणी मारला. बायलांनी व्हडा संख्येन येवन हो पुस्तक महोत्सव पळोवचो, आपल्या आवडीची पुस्तकां विकत घेवची असे तांणी मागला.
गोव्याला येऊन हे प्रदर्शन बघणं हा एक फार छान अनुभव आहे. प्रदर्शनामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने मुलांना आकर्षक वाटतील अशा पद्धतीने खूप स्टॉल्स मांडलेले आहे. त्या विषयावरती पुस्तकं इथं भरपूर प्रमाणात अनेक सकाशकांची उपलब्ध आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि दासपणा नव्या पिढीमध्ये येतोय, जेन झी असं म्हणणाऱ्या पिढीत येतोय, तो जर पुनर्स्थापित करायचा असेल तर अशा पुस्तक प्रदर्शनांना मुलांनी आणि तरुणांनी आणि विशेषतः घरी राहणारे अर्थशून्य सिरियल्स बघणे.
गोंयची जमीन आनी वळख राखपा खातीर संसदेन संविधान सुदारणा विधेयक 2025 मांडला. ह्या विधेयका वरवीं गोंय राज्या खातीर अनुच्छेद 371 सुदारणा करून गोंय शाश्वत उदरगत मंडळाची स्थापना करतले. खंयचेय सरकार आसूं ताका ह्या मंडळान घेतिल्ल्या निर्णायक बांदील रावचे पडटले अशी म्हायती दक्षिण गोंय खासदार विरियातो फर्नांडीस हांणी दिल्ली काँग्रेस मुख्यालयान आपयल्ले पत्रकार परिशदेन ते उलयताले. ह्या वेळार गोंय काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे हांणी आनी गोंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हाजीर आशिल्ले. संविधानाचे अनुच्छेद 371 खाला राज्याक आपली वळख आनी जागो राखून दवरपाचो हक्क आसा आनी 371 ख ह्या कलमा खाला गोंय राज्याचो आस्पाव आसा. 5 डिसेंबर 2025 हें विधेयक संसदेंत दाखल केलां. कांय काळा उपरांत हें विधेयक लोकसभा आनी राज्यसभेन संमती खातीर घेतलें. हे विधेयकाक तेंको दिवपा खातीर आमी सगळ्या विरोधी पक्षा वांगडा चर्चा करतात अशें विरियातो फर्नांडीस हांणी सांगलां. भारत आनी श्रीलंका संयुक्तपणान आयोजीत करपी ICC दादल्यांच्या T20 विश्वकरण सर्तींत पाकिस्तान आनी नेदरलँड्स हांच्या मदली सुरवातीची मॅच कोलंबोच्या सिहिली स्पोर्ट्स क्लबांत जाली. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडांचड तापमान 35.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर उण्यात उणें तापमान 19.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटलें. नमस्कार.
Thank you.